नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज उत्तर प्रदेशात 594 किलोमीटर लांबायेच्या गंगा एक्सप्रेस मार्गाचे उक्तावण करतले. सिक्कीमात जोडणी आणि मुळावी बांदावळ सुधारपाक सरकारान सगळ्यात चढ प्राधान्य दिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्राबाबू नायडू हांच्यासयत काल विशाखापट्टणमात गुगल क्लाउड इंडिया AI हबचो बुन्यादी फातर बसयलो. अस्तंत बंगालात आयज दुसऱ्या आणि निमण्या पावण्यार विधानसभा वेंचणूक जाता. सकाळी 7 वरांचेर सुरू जाल्ले मतदान सांजे 6 मेरेन चालू आसतले. संयुक्त अरब अमिरातींनी 1 मे सावन पेट्रोलियम निर्यात करपी देश संघटना OPEC सोडपाचे थारायला. देशाची पुराय IP क्षमता मुखार हाडपा खातीर नवनिर्माण आणि बौद्धिक संपदा ही हातात हात घालून फुडे वचूंक जाय असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी सांगला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज उत्तर प्रदेशातल्या हरदोई शारात 12 जिल्ह्यातल्यान मेरठ आणि प्रयागराज जोडपी 594 किलोमीटर लांबायेच्या गंगा एक्सप्रेस मार्गाचे उक्तावण करतले. श्री मोदी ह्या निमतान कार्यावळीक संबोधित करतले. 36,230 कोटी रुपयांच्या खर्चान बांधिल्ल्या 6 लेन गंगा एक्सप्रेस मार्गाक लागून दोनूय शारांमधलो प्रवास वेळ सुमार अर्ध्यान उणो जातलो. मेरठातल्या बिजौली गावासावन प्रयागराजातल्या जुदापूर डांडू मेरेन 594 किलोमीटर लांबायेचो हो एक्सप्रेस वे 12 जिल्ह्यातल्यान वचून अस्तंत मध्य आणि उदेंत उत्तर प्रदेशाक जोडटा. उत्तर प्रदेश एक्सप्रेस वे उद्देगीक उदरगत प्राधिकरणान विकसित केल्लो हो 6 लेन प्रवेश नियंत्रित मार्ग वराक 120 किलोमीटर मेरेन गती मेळोवपा खातीर तयार केल्लो आसा. ताका लागून प्रवासी आणि म्हालवाहतूक हालचाल खूप वाढटली, त्याचबरोबर राज्याक राष्ट्रीय राजधानी कडेन थेट जोडणी मेळटली अशी आस्त आसा. सिक्कीमात जोडणी आणि मुळावी बांदावळ सुधारपाक सरकारान सगळ्यात चढ प्राधान्य दिला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. प्रधानमंत्री सिक्कीम राज्याच्या 50व्या स्थापणूक दिसानिमतान आयोजित कार्यावळीत उलयताले. ताणी सिक्कीम हो उदेंतेचो स्वर्ग असे वर्णन केले.
पूरब का स्वर्ग सिक्कीम, ऑर्किड का गार्डन सिक्कीम, इसका अप्रतिम सौंदर्य, यहां की शांति, यहां का आध्यात्मिक आनंद, ये अनुभूति बड़े सौभाग्य से मिलती है. आज मैं यहां के ऑर्किड्स को भी देखने गया था. मेरे लिए जितना समय तय हुआ था, मैं ज्यादा ही समय वहां बिता रहा था.
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आणि आंध्र प्रदेशाचे मुखेलमंत्री एन चंद्राबाबू नायडू हांच्यासयत काल विशाखापट्टणमात गुगल क्लाउड इंडिया AI हबचो बुन्यादी फातर बसयलो. देश व्हड प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, प्रगत चीप डिझाईन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मळार मुखार वता असे ह्या निमतान मेळाव्याक संबोधित करताना केंद्रीय मंत्री वैष्णव हांणी सांगले.
That entire ecosystem requires both software leadership and hardware leadership. And that is what has changed in the last decade. When Honorable Prime Minister Shri Narendra Modi ji started the Make in India program, one of the first things he focused on was electronics manufacturing. Today, mobile phone has become the single most exported item in our country. And this is just the beginning.
भारतान आपल्या नागरिकांक सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचो अणभव दिवपा खातीर आपली येरादारी व्यवस्था जागतिक दर्जाप्रमाण तयार करची पडटली असे रस्तो येरादारी आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगला. काल नवी दिल्लीत बसवॉट इंडिया कॉन्क्लेव्ह 2026 कार्यावळीक ते संबोधित करताले. देशातल्या येरादारी वाठाराचे लक्ष आता फकत खर्चा मेरेन मर्यादित ना, पूण दर्जेदार आणि सोयीच्या वटेन मुखार सरला. देशभरातल्या उच्च दर्जाच्या महामार्गांच्या विकासाक लागून प्रवासाचा वेळ खूप उणो झाला आणि जोडणी सुधारल्या असे त्यांनी नजरेक हाडले.
We are making good highways, and that is one of the reason now it is very easy that taking the public transport it is to be economically viable and it is also very very comfortable. We inaugurate the road from Delhi to Dehradun. Previously it was 8 to 9 hours, now we can go within 2 hours. At the same time, we are making 36 green express highways, which are very important.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
अस्तंत बंगालात आयज दुसऱ्या आनी निमण्या पावण्यार विधानसभा वेचणूक जातली. सकाळी 7 वरांचेर सुरू जाल्लें मतदान सांजे 6 मेरेन चालू आसतलें. दुसऱ्या टप्प्यात मतदान करपी विधानसभा विभागात उत्तर कोलकाता, दक्षिण कोलकाता, हावडा, नादिया, उत्तर 24 परगना, दक्षिण 24 परगना, हुगली आणि पुर्बा बर्धमान अशा 8 वेचणूक जिल्ह्यांचो आसपाव जाता. ह्या पावण्यार वट्ट 1448 उमेदवार 142 विधानसभा सुवातांखातीर लढतले. 3.22 कोटी वयर मतदार मतदान करपाक पात्र आसात. तातूंतले 4.12 लाखां वयर लोक 18 ते 19 वर्सां पिराय गटांतले पयलेच खेपे मतदार आसात. सुमार 3200 मतदार 100 वर्सां आनी ताचे वयल्या पिरायेचे आसात. वेचणूक आयोगान मुक्त आनी नितळ मतदान घडोवन हाडपा खातीर विस्तारान वेवस्था केल्या. मतदानाच्या वेळार कायदो आनी सुव्यवस्था सुनिश्चित करपा खातीर केंद्रीय सशस्त्र पुलीस दळाच्या सुमार 2500 कंपनी वांगडाच 6000 वयर जलद प्रतिसाद पंगड तैनात केल्यात. वेचणुकेच्या प्रक्रियेत कसल्योच अडचणी येवच्यो न्हय हे खातीर खर निरीक्षण आनी रॅपीड रिस्पॉन्स प्रणाली सक्रीय केल्यात. मतदानाचेर नदर दवरपा खातीर दरेका मतदान केंद्राचेर सीसीटीव्ही कॅमेरे बसयल्यात. संयुक्त अरब अमिरातीन 1 मे सावन पेट्रोलियम निर्यात करपी देश संघटना ओपेक सोडपाचे थारायला. इराण झुजाक लागून अपूर्व उर्जा संकश्टाक लागून आखाती राष्ट्रांमदी मतभेद उक्ते जाल्ल्यान UAEचो हो निर्णय तेल उत्पादक गटाक एक धपको म्हूण आयला. UAE ह्या गटाचो एक व्हड उत्पादक भायर सरल्यार संवसारीक तेल पुरवणीचेर ओपेकाचे नियंत्रण डुबळे जाता आनी UAE आनी शेजारी सावदी अरेबिया हांच्या मदीं फूट वाडता. तशेंच आखातांतल्यान निर्यात परतून सुरू जातकच UAEक उत्पादन वाडोवपाक मेकळीक मेळूं येता, कारण आतां तांचेर ओपेक कोटा प्रमाण चलचें ना. देशाची पुराय IP क्षमता मुखार हाडपा खातीर नवनिर्माण आनी बौद्धीक संपदा IP ही हातांत हात घालून फुडें वचूंक जाय अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी सांगलां. मंत्री गोयल हांणी दरेका नवी कल्पना संरक्षीत संपदेत रुपांतरीत करपाचो उलो मारला. काल नवी दिल्लीत जाल्ल्या संवसारीक बौद्धीक संपत्ती दीस 2026 समारोप अधिवेशनात संबोधन करतना मंत्री गोयल हांणी नवनिर्माण करपी विद्यार्थी आनी भागधारकांक पेटंट, ट्रेडमार्क आनी हेर IP साधनांवरवीं आपले विचार सक्रीयपणान नोंद करपाक सांगले. भारतीय हवामान खात्यान आयज उत्तर उदेंत वाठारांत व्हड पावस पडपाचो अदमास उक्तायला. हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगढ, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, बिहार, झारखंडात आयज गडगडपाची शक्यताय आसा. तशेंच फुडले 2 दीस छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, आंतरीक कर्नाटक, जम्मू काश्मीर, लडाख, केरळ, माहे, मध्य प्रदेश आनी विदर्भ हांचेर वादळी वाऱ्यासयत जोगला मारपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. ही आसा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे. पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसची. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे 2026 आसा. कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब आसचें. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इत्सूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी आल्तिनो पणजी गोवा 403001 हांगा सादर करचो. अदीक म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर वा RNUAIRPanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. खेळात IPL क्रिकेट खेळात काल राती न्यू चंदीगडात राजस्थान रॉयल्साक पंजाब किंग्साक 6 विकेटींनी हारयलो. पंजाब किंग्सान थारायल्ल्या 223 धांवड्यांच्या लक्ष्याची मोख गाठतना राजस्थान रॉयल्सान 19.2 ओव्हरींनी 4 गडे वगडावत 228 धांवण्यो केल्यो. आनी आतां परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज उत्तर प्रदेशात 594 किलोमीटर लांबायेच्या गंगा एक्सप्रेस मार्गाचें उक्तावण करतले. सिक्कीमात जोडणी आनी मुळावी बांदावळ सुदारपाक सरकारान सगळ्यांत चड प्राधान्य दिला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. अस्तंत बंगालात आयज दुसऱ्या आनी निमण्या पावण्यार विधानसभा वेचणूक जातली. संयुक्त अरब अमिरातींनी 1 मे सावन पेट्रोलियम निर्यात करपी देश संघटना ओपेक सोडपाचें थारायलां. IPL क्रिकेट खेळात काल राती न्यू चंदीगडात राजस्थान रॉयल्सान पंजाब किंग्साक 6 विकेटींनी हारयलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.